चित्रण क्रमांक 10 आज्ञा। इथे आता देवानं काही आज्ञा मोशे जोड दिल्या लोकांसाठी त्यानं त्या पाळाव्या म्हणून। ह्या आज्ञा आम्हाले एक खरा अन सत्य देव याचा मान अन प्रेम करायला शिकवतात। पहिल्या आज्ञेत असं सांगितलं की कोण्या जनावराची का दुसऱ्या कोणाची मूर्ती बनून त्याची पूजा करायची नाही। आम्ही फक्त खरा देव परमेश्वर ज्यानं हे जग बनवलं त्याचीच भक्ती करायला पाहिजे आणि प्रत्येकानं हप्त्यातून एक दिवस अलग ठेवून परमेश्वराची भक्ती करायची। हे चांगली गोष्ट आहे की सारे घरातले लेकर बाळ एक होऊन छान देवाची भक्ती करणं। पुढची आज्ञा आहे की मुलांना आपल्या मायबापाच्या आज्ञा मानाच्या आणि त्याला मान द्यायचा। परमेश्वराची आज्ञा आम्हाले हे पण शिकवते की आम्ही कोणाचा खून करू नये, कोणाच्या बायको बरोबर व्यभिचार नाही करायचा आणि जे काही दुसऱ्याचं आहे त्याचं काही चोरून घेऊ नाही। त्याच काही देवाच्या आज्ञा आहेत। परमेश्वराच्या आज्ञा त्याच्या स्वभावाचं परिवर्तन दाखवते। ह्या साऱ्या आज्ञा देवानं आम्हाले पाळायच्या सांगितल्या आहेत।